आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 21,000 कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला नौदलाची मंजुरी। नौदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। बँकिंग कायदे सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी। दक्षिण कोरियातील मार्शल लॉ काही तासात मागे। आणि पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। नौदल संरक्षण सामग्री अद्ययावत करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 21,000 कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला काल मंजुरी दिली। संरक्षण अधिग्रहण परिषदेनं 21,772 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 5 भांडवली अधिग्रहण प्रस्तावांचा यात समावेश आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। यामध्ये पाण्यावरून अतिजलद मारा करणाऱ्या 31 विमानांच्या खरेदीसाठी मंजुरी, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा, नौदलाच्या क्षेत्रात पाळत ठेवणं, गस्त आणि किनारपट्टीजवळ शोध आणि बचाव कार्यासाठीच्या कामात मदत करणाऱ्या यंत्रणेचा समावेश आहे। याशिवाय ही जहाजं चाचेगिरीविरोधी मोहिमांमध्ये विशेषतः भारतीय बेटांच्या प्रदेशात आणि आसपासच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतील। आज नौदल दिवस आहे। देशाच्या सुरक्षेत नौदलाची भूमिका महत्वाची आहे। नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशानं देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 1971 ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत 4 पाकिस्तानी पाणबुड्यांना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं। यामध्ये शेकडो पाकिस्तानी नौदलाचे कर्मचारी मारले गेले होते। या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो। यानिमित्त पुरी इथं ब्लू फ्लॅग बीचवर होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। तसंच राष्ट्रपती आज सकाळी पुरीतील श्री जगन्नाथ मंदिराला भेट देतील आणि गोपबंधू आयुर्वेद महाविद्यालयाच्या 75व्या वर्धापनदिन सोहळ्यातही सहभागी होतील। संसदेच्या हिवाळी अधिवेशनातले पहिले 5 दिवस विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे दोनही सभागृहांचं कामकाज झालं नव्हतं, पण काल 6व्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहरात सार्वजनिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून निदर्शनं करत सभात्याग केला, मात्र तरीही कामकाज सुरू राहिलं। लोकसभेत बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 मंजूर करण्यात आलं। या विधेयकानुसार वारसदाराची अर्थात नॉमिनीजची संख्या 4 पर्यंत वाढवण्यात येणार आहे। या सुधारणांमुळे बँक प्रशासनात अधिक बळकटी येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। राज्यसभेत तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक 2024ला मंजुरी देण्यात आली। या विधेयकामुळे तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ होईल असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं। शेतमालाच्या हमी भावात तिप्पट वाढ करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। सर्व खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करू नये अशी विनंती लोकसभा सचिवालयानं सर्व संसद सदस्यांना केली आहे। अशा आंदोलनांमुळे अधिवेशनादरम्यान संसद सदस्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात। संसद भवनातील सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इमारतीचं प्रवेशद्वार जाण्या येण्यासाठी मोकळं ठेवणं आवश्यक आहे। यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचं सदस्यांनी पालन करावं असंही सचिवालयानं सुचवलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदान इथं संध्याकाळी 5 वाजता पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अन्य केंद्रीय मंत्री तसंच रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या समारंभात दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या 22 व्यक्ती आणि 11 संस्थांना सन्मानित करण्यात आलं. या सन्मान सोहळ्यातून आणखी काही व्यक्ती आणि संस्थांना दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. सुगम्य भारत अभियानामुळे दिव्यांग व्यक्तींना कुठेही जाणं सुलभ झालं आहे. दिव्यांगांना दयेची नाही तर सहानुभूतीची गरज आहे. कोणावर अवलंबून न राहता आपणही स्वतंत्ररित्या वावरू शकतो याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी सर्व समाजानं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमात श्रवणदोष असलेल्या मुलांच्या शिक्षिका प्रियंका दबडे आणि प्रथमेश सिन्हा हा विद्यार्थी या पुण्यातल्या दोघांचा तसंच कणिका अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी सर्वोत्कृष्ट संस्था या श्रेणीत मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर द व्हिज्युअली चॅलेंज्ड या संस्थेचा सन्मान करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नवी दिल्लीत काल झालेल्या कार्यक्रमात केंद्र सरकारतर्फे दिव्यांग सक्षमीकरणासाठी 16 उपक्रम सुरू करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगजनासाठी समान संधी सुलभता आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. केंद्र सरकार दिव्यांगांचे हक्क आणि सन्मान राखण्यासाठी कटिबद्ध असून या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक पाऊल असल्याचं ते म्हणाले. या उपक्रमांमध्ये कदम नी जॉईंट, सुगम्य भारत अभियान आणि ब्रेल बुक पोर्टल आदी उपक्रमांचा समावेश आहे. दक्षिण कोरियातील नॅशनल असेंब्लीनं मार्शल लॉ संपवण्याच्या बाजूनं मतदान केल्यानंतर तसंच राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी नोंदवलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी मार्शल लॉ उठवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळानं मार्शल लॉ जाहीर केल्यानंतर 6 तासांनी लष्करी कायदा संपुष्टात आणण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. मार्शल लॉ लागू करण्यासाठी एकत्रित केलेले सैन्य कर्मचारी आपापल्या तळावर परतले आहेत असं दक्षिण कोरियाचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ यांनी स्पष्ट केलं आहे. क्वांटम तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशानं भारतातील उद्योगांशी इस्रायलमधील स्टार्टअप्सनी भागीदारी करावी यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. इस्रायलचे उद्योग आणि आर्थिक विभागांचे मंत्री नीर बरकत सध्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. बैठकीत स्टार्टअपमधील सहकार्य तसंच अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान, कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसंदर्भातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल उत्पादन आणि 5G तंत्रज्ञान आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी 4:08 युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोबा 3 उपग्रह PSLV C-59 सूर्याच्या दीर्घवृत्तीय कक्षेत प्रक्षेपित करणार आहे. इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडला युरोपियन स्पेस एजन्सीकडून मिळालेल्या कामाचा हा एक भाग आहे. प्रोबा 3 उपग्रह कक्षेत पोहोचल्यानंतर त्याचे 2 भाग होतील. हे उपग्रह सूर्याचा गाभा, त्याच्या सभोवतालचं वातावरण, अवकाशातील हवामान आणि सौर वारा यांचा अभ्यास करतील. बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटननं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटक भेट देत असलेली ठिकाणं, गर्दीची ठिकाणं, सांस्कृतिक ठिकाणं आणि राजकीय सभांच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या फॉरेन कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिसनं वर्तवली आहे. ओमानमधील मस्कत इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघानं मलेशिया संघाचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतातर्फे दिलराज सिंग, रोहित आणि शारदानंद तिवारी यांनी गोल करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. 21,000 कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला नौदलाची मंजुरी. नौदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. बँकिंग कायदे सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी. दक्षिण कोरियातील मार्शल लॉ काही तासात मागे आणि पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.